प्रयत्न असेलच, पण पुढे आम्हाला पॉप्युलर सायन्स लेक्चर घ्यायचे आहेत की अगदी ग्रासरूट लेवल पर्यंत, म्हणजे अगदी स्कूल लेवल पासून सायन्स कसं इन्कल्केट करता येईल आणि मुलांना बेसिक सायन्सेस कडे कसं वळवायचं, कारण आता खूप सारे टेक्नॉलॉजी चेंज झालेली आहे, जे करिअरचे ऑप्शन्स आहेत ते खूप वास्ट झालेले आहेत, तर विद्यार्थ्यांनी त्याच्यात पण घ्यायला पाहिजे, रिसर्च मध्ये यायला पाहिजे, सायंटिफिक टेम्परामेंट डेव्हलप होण्यासाठी. आणि स्कूल लेवलला भरपूर असे कार्यक्रम प्लॅन करत आहोत आणि घेत पण आहोत, हेल्थ रिलेटेड असेल किंवा सायन्स टेम्परामेंटसाठी असेल. तर ह्यासाठी आम्ही ह्या आत्ताचा जो इन्व्हेस्ट इन वुमन अँड ऍक्सिलरेट प्रोग्रेस जी थीम आहे आपली इंटरनॅशनल वुमन्स डेची, ती थीम आम्ही घेऊन की विमेन शुड इन्व्हेस्ट इन फॉर द ह्युमन राईट इश्यूज अँड ऑल्सो एंडिंग पॉवर्टी अँड शिफ्टिंग टू अ ग्रीन इकॉनॉमी अँड अ केअरफुल सोसायटी. आणि हा फेमिनिस्ट चेंज जो आहे तो आम्ही ह्या असोसिएशनद्वारे किंवा युथाद्वारे कसं इन्कल्केट करता येईल विमेन सायंटिस्टमध्ये, ह्याच्यासाठी आम्ही येणाऱ्या